चीनीमंडी.com पॉडकास्ट।
विजी डेली शुगर मार्केट अपडेट, आज सोमवार 14 डिसेंबर 2020। डोमेस्टिक मार्केट, महाराष्ट्र मध्ये असते साखरेचा व्यापार 3,100 रुपये ते 3,150 रुपये होता, तर एमटीसीचा व्यापार 3,180 रुपये ते 3,250 रुपये होता। रिसेल मार्केटमध्ये असते साखरेचा व्यापार 3,000 रुपये ते 3,030 रुपये होता, तर अस्तीस साखरेचा व्यापार 3,025 रुपये ते 3,075 रुपये होता। दक्षिण कर्नाटकामध्ये अस्तीस साखरेचा व्यापार 3,150 रुपये ते 3,175 रुपये होता, तर एमतीस साखरेचा व्यापार 3,325 रुपये ते 3,350 रुपये होता। उत्तर प्रदेशामध्ये एमतीस साखरेचा व्यापार 3,275 रुपये ते 3,300 रुपये होता। गुजरातमध्ये एसतीस साखरेचा व्यापार 3,105 रुपये ते 3,125 रुपये होता, तर एमतीसचा व्यापार 3,125 रुपये ते 3,181 रुपये होता। तमिळनाडूमध्ये एसतीस साखरेचा व्यापार 3,275 रुपये ते 3,350 रुपये होता, तर एमतीस साखरेचा व्यापार 3,325 रुपये ते 3,350 रुपये होता। हे सर्व दर जीएसटी सोडून आहेत। इंटरनॅशनल मार्केट, लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट $392.40 प्रतिटन राहिला आणि न्यूयॉर्क शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट 14.35 सेंट्स होते। करन्सी आणि कमोडिटी, अमेरिकी डॉलरच्या तुलनेमध्ये रुपयाचा व्यापार 73.55 मध्ये झाला, तर ब्राझिलियन रियलचा व्यापार 5.0129 मध्ये झाला। क्रूड फ्युचर 3,463 रुपये, क्रूड WTI $47.7 होते। इक्विटी, सेन्सेक्स 154.45 अंकांनी वाढून 46,253.46 वर बंद झाला, तर निफ्टी 44.30 अंकांनी वाढून 13,558.15 अंकावर बंद झाला।